श्लोक 12 तत्रैकाग्रं मनः कृत्वा यत चित्तेन्द्रिय क्रियाः उपविश्यासने युञ्जाद् योगम् आत्मविशुद्धये मग तेथा आपण एकाग्र अंतकरण करुनि सद्गुरु स्मरण अनुभविजे जेथ स्मरतेनि आदरे सबाह्य सात्विके भरे जव काठिण्य विरे अहं भावाचे विषयांचा विसरू पडे इंद्रियांची कसमस मोडे मनाची घडी घडे हृदया माजी ऐसे ऐक्य हे सहजे फावे तव राहिजे मग तेणेची बोधे बैसिजे आसनावरी आता अंगाते अंगवरी पवनाते पवनुधरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेवो मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगिजेला आता परियेसी तरी उरु या जघनासी जडो निघाली चरण तळे देवढी आधार द्रुमाच्या बुडी सुघटिते गाढी संचरीपा सव्य तो तळी ठेवीजे तेणे शिवणी मध्ये पीडीजे वरी बैसे तो सहजे वामचरणू गुद मेंढ्रा आतवती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया माझी अंगुळ एक निगे तेथ टाचेचे नि उत्तर भागे नेहेटीजे वरी आंगे पेललेनी उचलिले का नेणीजे तैसे पृष्ठांत उचलिजे गुल्फद्वय धरिजे तेणेची माने मग शरीर संचू पार्था अशेषही सर्वथा पार्षणीचा माथा स्वयंभू होय अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी ऐसी आधारी मुद्रा पडे आणि आधींचा मार्गू मोडे तेथ अपानू आतुलेकडे वोहटो लागे
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर यम नियम पूर्वक आचार शैली ठेवल्यामुळे ध्यानाच्या अभ्यासाकरता होणारी जी पूर्वतयारी त्या पूर्वतयारीने प्रत्यक्ष ध्यानाचा अभ्यास सुरू करण्यासाठी म्हणून आसन जमवावं हे आसन कसं असावं मागच्या वेळेला आपण पाहिलं आसन विचार हा ध्यानाच्या अभ्यासामध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे कोणतंही कर्म करत असताना त्या कर्माचं एक विशिष्ट आसन असतं अगदी स्कूटर मॅकॅनिक जरी झाला तरी देखील तो एखादं छोटंसं स्टूल घेऊन बसतो त्याला अन्य कोणत्या पद्धतीने बसायला सांगितलं तर अवघडल्यासारखं होईल आणि तो नीट काम करू शकणार नाही ध्यानाचं देखील तसंच आहे म्हणून ध्यानाकरता प्रशस्त, स्थिर आणि सुखमय असं आसन अतिशय गरजेचं आहे. स्थिर आणि सुखमय किंवा सुखकारक असं आसन जमवल्यानंतर ध्यानाच्या करता म्हणून जो प्रयत्न आहे त्या प्रयत्नामध्ये देखील सहजता संपादन करणं म्हणजे प्रयत्न शैथिल्य आणि विवेकाच्या युक्तीनी अनंत असं ब्रह्मच मी अशा भावनेनी मन बुद्धी प्रभावित झाल्यामुळं एक प्रकारे मनाचं आणि बुद्धीचं देखील स्थैर्य किंवा आसन जमवलं जातं. आता यानंतर अतिशय मोठ्या कृतज्ञ भावनेनी आणि श्रद्धेनी प्रेमपूर्वक सद्गुरु स्मरण करायचं असतं. पतंजलींच्या म्हणण्यानुसार आसन जमवलं की प्राणायाम, पण मध्ये काही गोष्टी निश्चितच आहेत. ध्यान ही गोष्ट भावने सहित करण्याची असल्यामुळं आसन जमवल्यानंतर त्या आसनावर कोणत्या बोधानी बसावं, बसल्यानंतर प्रथम काय करावं याचा विचार देखील महत्वाचा आहे. आता ज्या ओव्या वाचल्या, आसनावर बसल्यानंतर सद्गुरु स्मरण करावं असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. प्रत्यक्ष भगवद्गीतेमध्ये देखील सद्गुरु स्मरणाचा असा उल्लेख आलेला नाहीये. जे भगवद्गीतेचे 6व्या अध्यायात श्लोक आहेत त्या श्लोकांमध्ये, पण त्याच्या विवरणामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी ते म्हटलेलं आहे. भगवंतांनी म्हटलेलं नाही याचा अर्थ तशा प्रकारे करू नये असा अर्थ नाही. तसं पतंजलींनीही सांगितलं नाही म्हणजे सद्गुरु स्मरण करू नये असा अर्थ घ्यायचा नाही. तसंही म्हटलं तर सगळ्याच गोष्टी सांगायला पाहिजेत, पण सगळ्याच गोष्टी सांगितल्या जातात असं नाही. काही गोष्टी गृहीत आहेत, त्यापैकी मला असं वाटतं की हे सद्गुरु स्मरण ही गोष्ट गृहीत म्हणूनच धरली असावी. मोठ्या कृतज्ञ भावनेनी, श्रद्धेनी, प्रेमपूर्वक सद्गुरूंचं स्मरण करावं. सद्गुरूंचं अकारण कारुण्य आठवावं, त्यांची जी कृपा आहे त्या कृपेचा आठव करावा, त्यांचं अहेतुक प्रेम आठवावं. तसं जीवच परमात्म स्वरूप आहे असं जीव ब्रह्मैक्य त्याचा उपदेश त्यांनी जो केला त्या उपदेशाचं देखील स्मरण करावं. मोठ्या कृतज्ञ भावनेनी सद्गुरूंचं स्मरण करत असताना साधकांनी आपल्या मनश्चक्षूंसमोर सद्गुरूंची प्रतिमा आणावी. सद्गुरूंचं प्रेममय रूप आपण आपल्या नजरेसमोर आणावं. तू माऊली हुनी मायाळ, चंद्रा हुनी शीतळ, पाणीया हुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा, असं तुकाराम महाराज म्हणतात. आपल्याकडे काही भावना आहे, त्या भावनेच्या आधाराने मोठ्या कृतज्ञतेने अंतःकरण जेणेकरून द्रवीभूत होईल अशा पद्धतीने सद्गुरूंना आठवावं. आपल्या गुरुमूर्तीकडे पूर्णपणे शरणागत भावानी पाहावं. आणि मी तर असं म्हणेन की थोडक्यात एक मिनिट दोन मिनिट त्याच्यामध्ये गेले तरी चालतील, पण सद्गुरूंची भावपूर्ण पूजा करावी. सद्गुरूंची कृपा अनुभवत त्यांच्या चरणाप्रती लीन व्हावं, त्यांना दंडवत घालावा. स्मरण करावं म्हणजे नुसतं स्मरण करावं. कसं स्मरण करणार? आठवलं झालं. आपण आपल्या काका मामा त्यांना आठवतो तसं आठवण्याची गोष्ट नाहीये. सद्गुरूंचं असं स्मरण केल्यामुळे मन प्रसन्न होतं, शांत होतं. त्यानंतर अनुग्रहाच्या वेळेला जे सद्गुरूंनी श्लोक दिलेले असतील, साधनेच्या उपासनेच्या प्रारंभी काही श्लोक म्हणून मग साधनेला प्रारंभ करावा, तसे ते श्लोक म्हणायला सुरुवात करावी. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तीम. ब्रह्मानंद म्हणजे अक्षर, अविनाशी, चैतन्य स्वरूप, जाणीवरूप, शांत आनंद स्वरूप. अर्थात ब्रह्मानंदामध्ये निमग्न असणारे असे. परमसुख म्हणजे स्वरूप सुख, आत्मसुख. सुख आणि दुःख याच्या पलीकडे असणारं नित्य सुख, परमसुख. या परमसुखाला प्राप्त झालेले आणि ते परमसुख मोठ्या कृपाळूपणाने प्रदान करणारे. सद्गुरूंचं जे वर्णन आहे त्या वर्णनामध्ये त्यांचं कृपाळूपण, ते ज्या पद्धतीने दातार आहेत, उदार आहेत. कोणी एखादी व्यक्ती उदार असेल तर देऊ शकेल, ती संपन्न असेल म्हणून उदार असेल असं नाही, श्रीमंत असेल म्हणून उदार असेल असं नाही. सद्गुरू आत्मभावाने संपन्न देखील आहेत आणि तो आत्मभाव देण्याची देखील त्यांची इच्छा आहे, देण्याची पात्रता आहे, देण्याची तळमळ आहे. हा सगळा भाव परम सुखदम या शब्दांनी व्यक्त होतो. जे मूर्तिमंत ज्ञान स्वरूप आहेत, केवलम ज्ञान मूर्तीम, जणू ज्ञानाची ओतीव मूर्ती. ज्ञानाचा जसा धातूचा रस काढून साच्यामध्ये ओततात, तशा प्रकारे जणू ज्ञान त्यांच्या अंगोपांगामध्ये ओतलेलं असावं. सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत स्फटिक गृहींचे डोलत दीपू जैसे, असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा प्रकारे ओतीव ज्ञान ज्यांच्या अंगोपांगामध्ये स्पष्टपणाने प्रतीत होत आहे असे, किंवा जे ज्ञान लक्षणांनी युक्त आहेत असे. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतीही आर्जवम, ही जी ज्ञान लक्षण आहेत त्या ज्ञान लक्षणांनी जे परिपूर्ण आहेत असे म्हणजे ज्ञानमूर्ती. आत्मानंदामध्ये निमग्न असण्याचं अंतरलक्षण त्यांच्या ठिकाणी ओतप्रोत भरून राहिल्यामुळं शीतोष्ण आणि सुख दुःख अशी जी सर्व दुःख जी द्वंद्व आहेत, त्या द्वंद्वापासून जे पलीकडे गेलेले आहेत, त्या द्वंद्वाच्या जे अतीत आहेत असे, त्या द्वंद्वांच्या बाबत जे सम आहेत, आत्मरूपामध्ये निमग्न असल्यामुळं सम आहेत असे. गगनासारखे मृदू तसं व्यापक, गगन जसं सर्वत्र भरून आहे तसं सद्गुरु तत्व सर्वत्र भरून आहे असे. गगन सदृशम तत्वमस्य आदि लक्षम. सद्गुरु शिष्याला उपदेश करताना ते परमात्म तत्वच तू आहेस असा उपदेश करतात. परमात्म तत्वच तू आहेस या महावाक्यानी एक परमात्माच लक्षित होतो. तसं तत्व मस्यादि लक्षम या शब्दांनी जसा परमात्माच लक्षित होतो तसे सद्गुरु म्हणजे मूर्तिमंत साक्षात आपल्या समोर असणारे परमात्माच. एकमेवा द्वितीय एकम, त्यांच्याखेरीज दुसरं कोणीही नाही असे. नित्यम म्हणजे अनित्यतेचा ज्यांना स्पर्शही नाही असे शाश्वत चिरंतन. विकाररहित म्हणून विमलम, अचलम म्हणजे अत्यंत स्थिर. सर्व जगत व्यवहाराचे साक्षी. कर्माचे साक्षी, कर्मफलाचे साक्षी. स्वतःच्या आणि सर्वांच्या, जगताच्या सर्व क्रियांचे साक्षी, त्याच्यापासून अत्यंत अलिप्त असणारे असे साक्षीभूत. भावातीतम, भाव आणि अभाव यांच्या पलीकडे असणारं नित्य भाव स्वरूप, हे ज्यांचं स्वरूप लक्षण आहे असे. परमात्म तत्व अर्थात सद्गुरु तत्व हे कायम विद्यमान आहे. ते कायम विद्यमान असलं तरी देखील अबोधाच्या योगानी त्यांचा भाव समजत नाही, त्यांची स्थिती समजत नाही. त्यांचं अस्तित्व अनुभवाला येत नाही. असं असल्यामुळं अज्ञानी किंवा अभक्त ते तत्व नाही असं मानतात, त्याचा अभाव समजतात. अशा अज्ञानाच्या पक्षी ते नाही असं असल्यामुळं, त्यांनी त्यांचा अभाव मानल्यामुळं त्याला समजवून सांगण्यासाठी ते भावस्वरूप आहेत असं सांगावं लागतं. सद्गुरु तत्व आहे, परमात्म तत्व आहे, त्याचा भाव आहे. पण एकदा परमात्म तत्व आहे हे लक्षात आलं, सद्गुरु तत्व आहे हे लक्षात आलं, भावस्वरूप लक्षात आलं, की त्याच्या सापेक्ष असणारा अभाव हा कायमच नाहीसा होतो. त्यामुळं भावाभाव विचार संपतो आणि सद्गुरु हे भावातीत आहेत असं सद्गुरूंचं वर्णन केलं जात. असं असल्यामुळं नित्य भावस्वरूप एकमेवा द्वितीय असं गुरुतत्व केवल रूपाने शिल्लक राहतं. सद्गुरु असे नित्य भावातीत स्वरूपाने कायम विद्यमान असतात. सद्गुरु हे स्वरूपाने सत्व, रज आणि तम या तीनही गुणांच्या पलीकडे असतात, म्हणून त्यांना त्रिगुण रहित असं म्हटलेलं आहे. तसंच ते त्रिगुणांच्या बाबत सम देखील असतात, गुणसाम्य त्यांच्या ठिकाणी. ते परमात्मस्वरूपाशी एकरूप असतात. अशा प्रकारचं सद्गुरु स्मरण करत असताना मोठ्या आदरपूर्वक सद्गुरूंची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवून त्यांची पूजा केली, अंतःकरण द्रवीभूत होतं. तसंच सद्गुरूंचं जे नित्य स्वरूप आहे ते निर्गुण निराकार असल्यामुळं अशा भावाचं चिंतन केलं म्हणजे आपली बुद्धी देखील न कळत ज्ञानाच्या कक्षेमध्ये विहार करायला सुरुवात करते. गुरुस्मरणाच्या पाठोपाठ गुरु परंपरेचं स्मरण करावं. गुरु परंपरेच्या संबंधित श्लोक म्हणत असताना प्रत्येक पूर्वगुरूंना मोठ्या कृतज्ञतेनी वंदन करावं, नमस्कार करावा. हे जे पूर्वगुरु आहेत त्यांच्या अनेकांच्या प्रतिमा प्रत्यक्षत उपलब्ध नाहीत. ते कसे दिसत होते याविषयी आपल्याला कल्पना नाही. अशा वेळेला कल्पनेनी तरी त्यांना डोळ्यासमोर आणावं किंवा पूर्वगुरूंना वंदन करताना प्रत्येक वेळेला आपल्या गुरूंमध्येच त्यांना पाहावं. आदिनाथांना मनश्चक्षुं समोर आणता येत नसेल तर आपल्या सद्गुरूंनाच आणावं आणि आदिनाथांना नमस्कार करावा. मच्छिंद्रनाथांना आपल्या कल्पनेनी आपल्या डोळ्यासमोर आणता येत नसेल तर आपल्या गुरूंनाच नमस्कार करावा मच्छिंद्रनाथ म्हणून. अशी ही एक युक्ती असू शकते किंवा कल्पनेनी त्यांच्या रूपाला नमस्कार करावा. त्यांच्या योगानी संप्रदाय प्रत्येक काळी चालत पुढे गेलेला आहे, पुढच्या पिढीला मिळालेला आहे. अनेक मुमुक्षूंचा आणि साधकांचा उद्धार झालेला आहे आणि असं करत तो संप्रदाय आपल्यापर्यंत आला. या सर्व पूर्वसुरींची अथवा पूर्वगुरूंची करुणा भाकावी. अगदी ज्ञानदेवांपासून सर्व संतांनी हा मार्ग अवलंबिलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला गोरक्ष ओळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सार चोजविले. अशा प्रकारे स्वतःपर्यंत हे ज्ञान कशा परंपरेने आलं याचे गोडवे गायलेले आहेत. स्वरूपानंदांनीही अशा पद्धतीचा अभंग रचलेला आहे. याचा अर्थ असा की सर्वांनीच मोठ्या आदरपूर्वक आपल्या गुरु परंपरेचं स्मरण आतापर्यंत केलेलं आहे. गुरु शिष्य परंपरा असं दाखवते की त्या योगे परमात्म प्राप्तीचा लाभ जो आहे तो अनेकांना प्रत्येक पिढीत झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एक शिष्य एक गुरु हा रूढला साच व्यवहारू तो मत प्राप्ती प्रकारू जाणावया. माझ्या प्राप्तीला जाणण्यासाठी म्हणून हा गुरु शिष्य एक गुरु अशा प्रकारचा व्यवहार रूढ झालेला आहे. अशा गुरु परंपरेचं स्मरण करून शेवटी परत आपल्या सद्गुरूंचं स्मरण करून सद्गुरूंना वंदन करावं नमन करावं. त्यानंतर सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण करावं. सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण दोन प्रकारांनी होतं. एक म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या साधनेचं स्मरण, त्या अंगाने गुरु उपदेशाचंच स्मरण असतं. आणि दुसरं म्हणजे गुरूंनी केलेल्या महावाक्य उपदेशाचं थेट स्मरण. अशा दोन प्रकारांनी सद्गुरूंच्या उपदेशाचं स्मरण केलं जातं. सद्गुरूंच्या उपदेशामध्ये अंतर्भूत होणाऱ्या या ज्या दोन प्रधान गोष्टी आहेत त्याचं स्मरण अतिशय यथान्याय साधकांनी करावं. त्याच्यामध्ये सद्गुरूंनी केलेल्या उपदेशाचं स्मरण करत असताना सद्गुरु महावाक्याचंच विवरण शिष्याला करत असतात. गुरूंचा जो महावाक्याचा उपदेश असतो की तूच परमात्म स्वरूप आहेस तत्त्वम असी, जीव हा मुळात परमात्म स्वरूप आहे असं सद्गुरु आपल्याला सांगत असतात. त्याला सत्शिष्याचा प्रतिसाद देखील मी म्हणजे जीव मी परमात्म स्वरूपच आहे असा असतो. सोहम अस्मी या शब्दांनी तो व्यक्त होतो. भाग त्याग लक्षणांनी या महावाक्याचं विवरण करावं. जीवाचं अल्प शक्तित्व आणि अल्प ज्ञान आणि परमात्म्याचं विराट सर्व शक्तिमान आणि सर्वज्ञत्व या एकमेकांच्या विपरीत विरोधी लक्षणांचा त्याग करावा आणि दोन्हींच्या केवळ शुद्ध ज्ञानाचं एकत्वाने चिंतन करावं. आनंद प्रेम समाधान शांती रूपाने जीव आणि परमात्मा हे एकच आहेत. अशी तीव्र आणि उत्कट भावना तसंच विवेक करावा. जसं मणभर सोनं आणि गुंजभर सोनं हे परिमाणांप्रमाणे जरी भिन्न असलं तरी देखील परिमाण म्हणजे आकार वजन इत्यादी यांनी याच्यामध्ये फार फरक असला तरी देखील शुद्धतेच्या अंगानी त्याच्यात काही फरक नसावा. तसंच जीव आणि परमात्मा हे व्यापकत्व आणि शक्तीच्या अंगाने भिन्न असले तरी देखील शांती स्वरूपाने एकरूपच आहेत. असं असल्यामुळं आपण परमात्म स्वरूप शांतीच्या आनंदाच्या अंगाने आहोत असं चिंतन करावं. स्वामी माधवनाथ असं म्हणायचे की घरात देवघरात प्रत्येकाच्या बहुतेक करून कोणी घरातली मंडळी काशीला वगैरे जाऊन आलेली असतात तिथून गंगा आणण्याचा प्रघात आहे आणि पूजेसाठी गंगा ठेवलेली असते. पूजेसाठी गंगा ठेवलेली असते याचा अर्थ गंगा नदीतून थोडस पाणी एका छोट्या गडूमध्ये भरून तो सील बंद करून आपल्या देवघरात ठेवलेला असतो. ते असं म्हणतात आता या बाजूला काढून ठेवलेल्या गंगेमध्ये जसं त्या गंगेतून जहाज चालतात तशी जहाज चालणार नाहीत. परिमाणांनी जरी फरक असला तरी देखील ही गंगाच जशी तसंच तो परमात्मा प्रभू व्यापक आहे आणि आपण अल्प आहोत पण आनंद प्रेम शांती स्वरूपानी सोहम बोधानी आपण तेच आहोत. असं एकदा समजलं की त्या अंगाने आपोआपच आपण परमात्म्या एवढे आनंद प्रेम समाधानाच्या अंगाने व्यापक असा बोध व्हायला हरकत नाही असं स्वामीजी म्हणतात. हा जो सद्गुरूंचा उपदेश आहे तो ओम तत्वम सोहम सहा अथवा श्रीम तत्वम सोहम सहा अशा शब्दांनी साधकाला होत असतो. ओम या शब्दांनी ईश्वर स्मरण परिशुद्ध विकाररहित अशा परमात्म्याचं चिंतन असं ओम या शब्दांनी अपेक्षित आहे. तत्वम हा तत्वम असी या महावाक्यामधला एक शब्द आहे. तत्वम असी हे मूळ महावाक्य असलं तरी असी हा शब्द अध्यारूत आहे म्हणजे कंसात आहे. सद्गुरु शिष्याला उपदेश करताना म्हणतात की ते परमात्म तत्वच तू आहेस असं उच्चारलं नाही, तेच तू असं सद्गुरु म्हणाले. त्याला शिष्यांनी प्रतिसाद देताना सोहम अस्मी असा प्रतिसाद दिला. पण अस्मी हे अध्यारूत असं शिष्य उच्चारला, तोच मी असं शिष्य म्हणाला, तो परमात्माच मी. त्याच्यावर सद्गुरु असं म्हणाले की सहा सोहम म्हणताना तू ज्या मीचा उल्लेख करतोस त्या मीला वस्तुतः अस्तित्व नाही, तो परमात्माच एकमेव तुझ्या सकट आहे असं सद्गुरु सहा या शब्दाने शिष्याच्या लक्षात आणून देतात. भगिनी वर्गाला हेच हाच गुरु उपदेश श्रीम तत्वम सोहम सहा या शब्दाने देण्याचा प्रघात आहे. त्याच्यामध्ये श्रीम हे देखील ईश्वर स्मरणच आहे पण परिशुद्ध विकाररहित अशा परमात्म्याचं स्मरण श्रीम या शब्दाने होत नाही. भगिनी वर्गाचा एकूण भाव लक्षात घेऊन प्रपंच किंवा संसारावर असणारं त्यांचं विशेष प्रेम लक्षात घेऊन आपले पती आपली मुलं आपलं घर आपली संपत्ती या सर्व समृद्धीसह ईश्वर स्मरण करायला त्यांना आवडेल म्हणून भगिनी वर्गाला श्रीम हा शब्द दिलेला आहे. त्याच्यात ईश्वर स्मरणही आहे आणि त्यांच्या स्वाभाविक भावाप्रमाणे आपलं सगळं चांगलं असावं असाही भाव त्याच्यामध्ये आहेच. अशा प्रकारे गुरु उपदेशाचं जसं चिंतन करावं तसं सद्गुरूंनी दिलेल्या साधनेचं देखील चिंतन करावं. महावाक्याचं चिंतन करून आपली परमात्म स्वरूपाशी जी एकरूपता आहे ती एकरूपता समजूनही घ्यावी आणि उत्कट भावांनी ती ठाई पाडावी. तशी प्रत्यक्ष अनुभूती येण्यासाठी म्हणून काही साधना करावी लागेल. त्या साधनेच्या अंगाचं देखील चिंतन यावेळेला करावं, स्मरण करावं. नाथ संप्रदायातील अनुग्रहाच्या वेळी दिले जाणारे जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये सोहम ध्यान साधनेचं परिपूर्ण वर्णन आलेलं आहे. या सोहम साधनेमध्ये तो परमात्माच मी आहे, सोहम अस्मी, अशा प्रकारचा बोध शिष्य प्राप्त करून घेतो. तो मी आहे असा त्याचा अर्थ, किंवा तो परमात्मा मीच आहे असा त्याचा अर्थ, किंवा तो परमात्मा मी आहेच असा त्याचा अर्थ, किंवा तोच मी आहे असा त्याचा अर्थ. ज्या अर्थी तो परमात्मा आणि मी एकरूप आहेत त्या अर्थी तोच आहे, मी नाही असं म्हणून सहा हा शब्द आला. आणि तोच आहे मी नाही या मी नाहीचं विशेष स्मरण देखील नको, म्हणून अंततः तोच परमात्माच सहा सहा अशा प्रकारचा बोध आला. अशा रीतीने या सोहम ध्यान साधनेचं एक प्रकारे वैचारिक परिपूर्ण असं वर्णन आणि त्याचं चिंतन केल्यानंतर साधनेचं वर्णन करणाऱ्या श्लोकांचे दोन श्लोक या संप्रदायामध्ये आलेले आहेत. त्याच्यातला जो पहिला श्लोक आहे, गमा गमस्यम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम, ही जी पहिल्या श्लोकाची दोन चरण आहेत ती दोन चरण ही ध्यान साधनेचं वर्णन करणारी आहेत. त्याच्यामध्ये गम आणि आगम असे दोन शब्द आलेले आहेत. गम याचा अर्थ जाणं आणि आगम म्हणजे येणं. कशाचं जाणं आणि कशाचं येणं, तर श्वासांचं शरीराच्या बाहेर जाणं आणि शरीराच्या आत येणं. श्वास घेतल्यानंतर तो सोडण्यापूर्वी शून्य स्थिती येते असं ते म्हणतात. गमा गमस्यम गमनादि शून्यम. मात्र हे श्वासांच्या बाबत लिहिलेलं आहे असं या श्लोकावरून कुठेही लक्षात येत नाही. तशा प्रकारे श्वासांचा उल्लेख त्याच्यामध्ये नाही. याचं कारण ही जी साधना आहे ही साधना सांप्रदायिक साधना असल्यामुळं या श्लोकाचा जो अर्थ आहे तो अर्थ संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांना समजला नाही तरी चालेल, कारण संप्रदायापुरती साधन आहे या भावनेने ही जी साधना आहे ही साधना इतरे जनांपासून संप्रदायाच्या बाहेरच्या लोकांपासून गुप्त राहावी अशा पद्धतीने हा श्लोक लिहिला गेला. ते असं म्हणतात की गमा गमस्यम गमनादि शून्यम, श्वास घेतल्यानंतर श्वास सोडण्यापूर्वी जी शून्य स्थिती असते त्या शून्य स्थितीचा ते निर्देश करतात. ती असतेच. श्वास संपूर्ण घेऊन झाल्यानंतर तो सोडण्यापूर्वी घेण्याची स्थिती तर संपलेली आहे आणि सोडण्याची स्थिती तर अजून सुरू झाली नाही. अशी उभय क्रिया विवर्जित शून्य अवस्था निर्माण होते। यावेळेला मन देखील किंचित थांबतं, नैसर्गिकरित्या थांबतं। मनाचं देखील किंचित काळ अमन होतं, थांबलेल्या स्थितीमध्ये। ही अमनावस्था क्षण क्षण अशी दीर्घ झाली अथवा लांबली तर चित्त हे चित्त स्वरूप अशा आत्म्याला प्राप्त होतं, आत्म्याचा बोध साधकाला होतो। अर्थात असा बोध झाला की अज्ञान रूपी अंधकार पूर्णपणाने नाहीसा होतो आणि साधकाला आत्मप्रकाशाचं भान निर्माण होतं किंवा आत्मप्रकाश उजळतो बुद्धीमध्ये। श्वासाचं हे गमागम म्हणजे शरीरातून बाहेर पडणं आणि बाहेरून शरीरामध्ये येणं हे बोधासहित जर झालं तर अधिक चांगलं। कारण एरवी नुसता मुखी नासिकी असी जे प्राणे तयासी अखंड येणे जाणे समर्थांच्या भाषेत हे चालूच असतं, पण बोधाने त्याच्याकडे पाहायला लागलं की सोहम या शब्दाची कल्पना साधकाला स्फुरते। त्यासाठी म्हणून श्वास घेताना सो असा ध्वनी कल्पावा, त्याच वेळेला आपण परमात्म स्वरूप आहोत अशी भावना करावी आणि श्वास सोडत असताना मनातल्या मनामध्ये हम असा ध्वनी कल्पावा आणि आपण परमात्म स्वरूप झालेले आहोत अशी भावना धरावी। सोहम म्हणजे परमात्म स्वरूपच मी अशा भावनेनी हे श्वास घ्यावेत आणि सोडावेत। सो असा शब्द मनात उच्चारत श्वास घेतल्यानंतर क्षण दोन क्षण चार क्षण चिदाकाशामध्ये लक्ष ठेवून तो धरून ठेवावा किंवा थांबून ठेवावा, म्हणजेच शून्य करून ठेवावा आणि नंतर हम असा मनात उच्चार करत तो श्वास सोडावा। श्वासाची रोधलेली स्थिती ही काही क्षण एवढीच असावी आणि त्यावेळेला मनाचं सहज अमन होतं। त्या अमनावस्थेमध्ये पण सुरुवातीला परमात्म भाव कल्पिलेला असल्यामुळे एक प्रकारे त्या प्रभावात मन चिदाकाशामध्ये स्थिर राहावं। तसा मात्र समक्ष प्रत्यक्ष शब्द नसावा, आपण परमात्म स्वरूप असा विचार नसावा, विचाररहित भावनेने थांबून राहावं। कोणाकोणाला असं वाटेल की भावना आणि विचार हे वेगळे कसे, तर भावना आणि विचार भावनेला प्रत्येक वेळेला शब्दाची गरज भासत नाही। शब्दरहित भावनेनी श्रद्धेनी त्या ठिकाणी आपण परमात्म स्वरूप होऊन थांबलो आहोत असं धरावं। सोहम भावानी श्वास घेत राहिल्याने तो रोधून धरण्याच्या वेळेला मनाचं आपोआप अमन होतं आणि परमात्माच मी असा भाव विचाराखेरीज राहायला मदत होते। क्षण क्षण अशी अवस्था टिकून वाढायला लागली की शून्यावस्थेची जागा आत्मबोध घेतो, साधक आत्मप्रचितीला प्राप्त होतो। मात्र सहसा संपूर्ण ध्यानाच्या वेळेमध्ये सतत केवळ सोहम श्वास घ्यावा असा मात्र याचा अर्थ नाही। त्याच्याऐवजी सोहम भावनेनी काही श्वास घ्यावेत, सो असा मनोमन उच्चार करत श्वास घ्यावा, चिदाकाशात श्वास दोन चार क्षण रोधावा, थांबून राहावं आणि त्यावेळेला परमात्म भावासह प्रत्यक्षत निर्विचारता राखावी आणि श्वास सोडताना हम असा मनोमन उच्चार करत श्वास सोडावा। असे तीन पाच सात स्वामीजी म्हणायचे यत्ता म्हणजे दहा असं म्हणायचंय. असे हे सोहमचे श्वास घ्यावेत आणि मग नंतर श्वास सहज बोधाने शांत होतात तसं मनही बऱ्याच प्रमाणात शांत होऊन जातं. अशा वेळेला वृत्ती उठू न देता चिदाकाशामध्ये परमात्म भाव राखून थांबून राहावं. जेव्हा वृत्ती उठायला लागेल तेव्हा साक्षी भावाची भूमिका घेऊन चिदाकाशाच्या आतून अज्ञाचक्रापाशी उठणाऱ्या वृत्तीकडे वेगळेपणाने पाहावं आणि वृत्तीचा त्याग करावा. वृत्ती त्यागानंतर क्षण क्षण वृत्तीरहित अशी स्थिती निर्माण होते. जेव्हा क्षण क्षण वृत्तीरहित स्थिती जाणवते तेव्हा तेव्हा श्वास आपोआप लीन झाल्याचं लक्षात येतं किंवा श्वास देखील या चिदाकाशाच्या प्रांतामध्ये किंचित किंचित काळ वृत्ती जेवढा वेळ वृत्तीरहितता आहे तेवढा वेळ श्वास देखील स्थिर झाल्याचं लक्षात येतं. दीर्घकाळ वृत्ती शून्यता जेव्हा टिकून राहते तेव्हा श्वास देखील सहज दीर्घकाळ थांबून राहतात. सायासा शिवाय थांबलेले हे जे श्वास आहेत त्याला केवल कुंभक असं म्हणण्याची रीत आहे. अशा वेळेला साधकाला आपणच चित स्वरूप सच्चिदानंद परमात्मा अशा प्रकारे साक्षात अनुभूती प्राप्त होते. अशा प्रकारे गमागमस्यम गमनादी शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम हे जे दोन चरण आहेत हे दोन चरण ध्यानाचं वर्णन करतात. पुढे पश्यामी ते रूपम जनांतरस्थम नमामी हंसम परमात्म रूपम हे दोन चरण येतात आणि त्याच्या पुढे हंस हंसेति यो ब्रूयात हंसो नाम सदाशिवहा म्हणून अजून एक श्लोक आहे. याच्या संबंधी आपण पुढच्या प्रवचनामध्ये बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 ज्ञानोपा माउली प्रभु स्वामी जी हरि 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 बोला. पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.